नमस्कार, मी आमदार किरण लहामटी बोलतो आहे. आपल्या सेवेमध्ये मी आणि माझा परिवार कित्येक वर्षांपासून काम करतो आहे आणि आपणही मला 2019 आमदार म्हणून संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं केलं. आत्तापर्यंत मतदारसंघात खूप चांगली कामं केली. आता आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं दुपारी 1 मी माझा विधानसभेचा फॉर्म भरतो आहे. आपल्या आशीर्वादाने आपल्या सदिच्छा माझ्या कायम पाठी असाव्या ही नम्र विनंती. धन्यवाद.